प्रजापतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तवम् ज्येष्ठराजम् ब्रह्मणाम् ब्रह्मणस्पत आनशृण्वन् नोतिभिः सेदसादनम् प्रणो देवी सरस्वती वाजिनीवती धीनामवित्रयवतु गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः यात इषु शिवतमा शिवम् बभूवते धनुः शिवा शरव्यायातवतया नो रुद्रमृडया याते रुद्र शिवा तनोरघोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्ष्यस्तवे शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगुम् श्रीः पुरुषम् जगत् शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वमिच्जगद यक्ष्मगुम् सुमना असत् अध्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक् अहेगश्च सर्वाञ्जम्भयन् सर्वाश्च यातु धान्यः असौयस्ताम्रो अरुण उत बभ्रः सुमङ्गलः ये चेमागुम् रुद्रा अभितो दिक्षुश्रुता सहस्रशो वैशागुम् हेण इमहे असव्यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अथो ये अस्य सत्त्वानोऽहम् तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनः स्वमुभयोरार्नियोर्जाम् याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वपा अवतत्य धनुस्वगुम् सहस्राक्षशतेषु धे निषेर्य शल्याणामुखा शिवो नः सुमना भव विज्यम् धनुः कपर्दिनो विषयो बाणवागुम् उता अनेशम् नस्येशव आभुरस्य निषङ्गतिः याते हेतिर्मीढुष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधाया नाततय धृष्णवे उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मान् विणक्तु विश्वतः अतो य इषुधिस्तवारे अस्मन्निधेहितम् नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युम् जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशाम् च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो नमः सस्मिन् च रायद्विषीमते पथीनाम् पतये नमो नमो बभ्लुषाय विव्याधिने नानाम् पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो नमो रुद्राय ततावीने क्षेत्राणाम् पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानाम् पतये नमो नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणाम् पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृतायौषधीनाम् पतये नमो नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो नमः कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनाम् पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे सेनानाम् पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणाम् पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनाम् पतये नमो नमो निचिरवे परिचरायारण्यानाम् पतये नमो नमः सृकाविभ्यो जिघागुंसद्भ्यो मुष्णताम् पतये नमो नमोऽसिमद्भ्यो नक्तम् चरभ्यः प्रकृन्तानाम् पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानाम् पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छभ्यो विसृजभ्यश्च वो नमो नमोऽस्यभ्यो विद्यभ्यश्च वो नमो नम आसीनेभ्य शयानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रभ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावभ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तेभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्त्रिगुम् हतेभ्यश्च वो नमो नमो घृत्सेभ्यो घृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः शत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमः सक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्ठेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमः श्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्तिने च युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मेढुष्टमाय चेशुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्र्याय च शेभ्याय च नमः ऊर्ध्याय च वस्वन्याय च नमः श्रोतस्याय च देव्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च प्रगल्भाय च नमो जगन्याय च बुध्नीयाय च नमः सोऽभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो विल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिने चेशुधिमते च नमः तीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सोत्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कोप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमः ईन्द्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च ॐ हर 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 ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमः साम्राय च रुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्तादाय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः स्त्रीत्याय च कोल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शश्व्याय च भेम्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च नम इरिन्याय च प्रपत्याय च नमः केगुंशिलाय च क्षयनाय च नमः कपर्तिने च पुलस्तये च नमो कोष्ठ्याय च गृह्याय च नमः सल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हृदयाय च निवेश्याय च नमः पागुंसव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय ಲಭ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಲೋಪ್ಯಾಯ ಚ ಲಭ್ಯಾಯ ಚ ನಮ ಊರ್ಭ್ಯಾಯ ಚ ಸೂರ್ಭ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪರ್ಣ್ಯಾಯ ಚ ಪರ್ಣಶದ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಪಗುರಮಾಣಾಯ ಚ ಭಿಗ್ನತೆ ಚ ನಮ ಆಖಿದತೆ ಚ ಪ್ರಖಿದತೆ ಚ ನಮೋ ವಕ್ಕಿರಿಕೇಭ್ಯೋ ದೇವಾನಾಗಂ ಹೃದಯೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಕ್ಷೀಣಕೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಚಿನ್ವತ್ಕೇಭ್ಯೋ ನಮ ಆನಿರ್ಹತೇಭ್ಯೋ ನಮ ಆಮೀವತ್ಕೇಭ್ಯಃ ದ್ರಾಭಿ ಅಂಧತಸ್ಪತಿ ದರಿದ್ರಂ ನೀಲಲೋಹಿತಾ ಯೇಷಾಂ ಪುರುಷಾಣಾಮೇಷಾಂ ಪಶೂನಾಂ ಮಾ ಭೇರ್ಮಾ ರೋಮೋ ಯೇಷಾಂ ಕಿಂಚನ ಮಮತ್ ಯಾತಿ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೋ ಶಿವ ವಿಶ್ವಾಹ ಭೇಷಜಿ ಶಿವಾ ರುದ್ರಸ್ಯ ಭೇಷಜಿ ತಯಾನೋ ಮೃಡ ಜೀವಸೇ ಇಮಾಗುಂ ರುದ್ರಾಯ ತವಸೇ ಕಪರ್ತಿನೇ ಶಯತ್ವೇರಾಯ ಪ್ರಭರಾಮಹೇ ಮತಿಂ ಯಥಾ ನಶ್ಯಮ ಸದ್ವಿಪದೇ ಚತುಷ್ಪದೇ ವಿಶ್ವಂ ಪುಷ್ಟಂ ಗ್ರಾಮೇ ಅಸ್ಮಿನ್ನನಾತುರಂ ವೃಡಾನೋ ರುದ್ರೋದರೋ ಮಯಸ್ಕೃತಿ ಕ್ಷಯತ್ವೇರಾಯ ನಮಸಾ ವಿಧೇಮತೇ ಯಚ್ಚಂ ಚಯೋಶ್ಚ ಮನುರಾಯ ಜೇ ಪಿತಾ ತದಶ್ಯಾಮ ತವ ರುದ್ರ ಪ್ರಣೀತೋ ಮಾನೋ ಮಹಾಂತಮುತ ಮಾನೋ ಅರ್ಭಕಂ ಮಾನ ಉಕ್ಷಂತಮುತ ಮಾನ ಉಕ್ಷಿತಂ ಮಾನೋ ವಧೇ ಪಿತರಂ ಮೋತ ಮಾತರಂ ಪ್ರಿಯಮಾನಸ್ತನುವೋ ರುದ್ರರೀರಿಷಃ ಮಾನಸ್ತೋಕೇತನ ಏ ಮಾನ ಆಯುಷಿ ಮಾನೋ ಕೋಶು ಮಾನೋ ಅಶ್ವೇಷು ರೀರಿಷಃ ವೀರಾನ್ಮಾನೋ ರುದ್ರ ಭಾಮಿತೋ ವಧಿರ್ ಹವಿಷ್ಮಂತೋ ನಮಸಾ ವಿಧೇಮತೆ ಆರಾತ್ಯ ಗೋಘ್ನ ಉತ ಪೂರುಷಗ್ನೆ ಕ್ಷಯತ್ವೇರಾಯ ಸುಂ ನಮಸ್ಮೇತೆ ಅಸ್ತು ರಕ್ಷಾಚ ನೋ ಅಧಿ ಚ ದೇವ ಬ್ರೂಹ್ಯಧಾ ಚ ನ ಶರ್ಮ ಯಚ್ಚ ವಿಬರ್ಹಾಃ ಸ್ತುಹಿ ಶ್ರುತಂ ಗತ್ತ ಸದಂಯುವಾನಂ ಮೃಗನ್ನ ಭೀಮಮುಪಹತ್ನಮುಕ್ರಂ ಮೃಡಾ ಚರಿತ್ರೇ ರುದ್ರಸ್ತವಾನೋ ಅನ್ಯಂತೆ ಅಸ್ಮನ್ನಿವ ಪಂತು ಸೇನಾಃ ಪರಿಣೋ ರುದ್ರಸ್ಯ ಹೇತಿರ್ಮೃಣಕ್ತು ಪರಿಸ್ವೇಷಸ್ಯ ದುರ್ಮತಿರಗಾಯೋ ಅವಸ್ಥಿರಾಮಗವದ್ಭ್ಯಸ್ತನುಷ್ವಮೀಢ್ವಸ್ತೋಕಾಯತನಯಾಯ ಮೃಡಯ ಮೇಢುಷ್ಟಮ ಶಿವತಮ ಶಿವೋ ನ ಸುಮನಾ ಭವ ಪರಮೇ ವೃಕ್ಷ ಆಯುಧನ್ ನಿಧಾಯ ಕೃತ್ಯ ವಸಾನ ಆಚರ ಪಿನಾಕಂ ಬಿಭ್ರದಾಗಹಿ ವಿಕಿರಿತ ವಿಲೋಹಿತ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವಃ ಯಾಸ್ತೆ ಸಹಸ್ರಗುಂ ಹೇತಯೋನ್ಯಮಸ್ಮನ್ನಿವ ಪಂತುತಾಃ ಸಹಸ್ರಾಣಿ ಸಹಸ್ರದಾ ಬಾಹುವೋತ್ಸವ ಹೇತಯಃ ತಾಸಾಮೀಶಾನೋ ಭಗವ ಪರಾಚೇನಾ ಮುಖಾಕೃತಿ ಸಹಸ್ರಾಣಿ ಸಹಸ್ರಶೋ ಹೇ ರುದ್ರ ಅಧಿಭೂಮ್ಯಾ ತೇಷಾಗುಂ ಸಹಸ್ರಯೋಜನೇ ವಧನ್ವಾನಿ ತನ್ಮಸಿ ಅಸ್ಮಿನ್ ಮಹತ್ಯರ್ನವೇಂತರಿಕ್ಷೆ ಭವಾ ಅಧಿ ನೀಲಗ್ರೀವಾಶಿತಿ ಕಂಠಾ ಶರ್ವಾ ಅಧಃ ಕ್ಷಮಾಚರಾಃ ನೀಲಗ್ರೀವಾಶಿತಿ ಕಂಠಾದಿವಗುಂ ರುದ್ರ ಉಪಶ್ರಿತಾಃ ಯೇ ವೃಕ್ಷೇಷು ಸಸ್ಪಿಂಜರಾ ನೀಲಗ್ರೀವಾ ವಿಲೋಹಿತಾಃ ಯೇ ಭೂತಾನಾಮಧಿಪತಯೋ ನಿಶಿಖಾಸ ಕಪರ್ದಿನಃ ಯೇ ಅನ್ಯೇಷು ವಿವಿಧ್ಯಂತಿ ಪಾತ್ರೇಷು ಪಿಬತೋ ಜನಾನ ಯೇ ಪಥಾಂ ಪಥಿ ರಕ್ಷಯ ಐಲಭೃದಾಯ ವ್ಯುದಃ ಯೇ ತೀರ್ಥಾನಿ ಪ್ರಚರಂತಿ ಶಿಖಾವಂತಾನಿ ಶಂಗಿನಃ ಯ ಏತಾವಂತಶ್ಚ ಭೂಯಾಗುಂಸಶ್ಚ ದಿಶೋ ರುದ್ರಾವಿತಸ್ಥಿರೇ तेषागुं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येन्दरिक्षे ये दिवेशामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर् दश दक्षिणा दश प्रतीचीर् दशोदीचीर् दशोद्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् विष्मो यश्च नो द्वेष्टितम् वोजम् भेदधामि त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनाम् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नव्यो अप्सु य ओषधीषु यो रुद्रो विश्व भुवनाविवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु एते सहस्रमयुतम् पाशा मृत्योर्मत्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्याय स्वा नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि तमस्तु हि यस्विषुसुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रम् नमो भिर्देवमसुरम् दुवस्य अयम् मे हस्तो भगवानयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजो यगु शिवाभिमर्शनः ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अग्ना विष्णो सजोष सेवा वर्धन्तु वाङ्गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च म आधीतम् च मे वाक् च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनोश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परोगुंषि च मे शरीराणि च मे जैष्ठ्यम् च म आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मेऽम्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे त्विषश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सूक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च मरुद्धम् च मरुद्धिश्च मे कृप्तम् च मे कृप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे शरम् च मे मयश्च मे प्रियम् च मे नुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रम् च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणम् च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वम् च मे महश्च मे संविच्च मे ज्ञात्रम् च मे सोश्च मे प्रसोश्च मे शीलम् च मे लयश्च मरुतम् च मे मृतम् च मे यक्ष्मम् च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वम् च मे न मित्रम् च मे भयम् च मे सुगम् च मे शयनम् च मे सोषा च मे सुदिनम् च मे ओर्क्ष मे सोनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतम् च मे मधु च मे सद्भिश्च मे सपेतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रम् च म औद्भिद्यम् च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टम् च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णम् च मे पूर्णतरम् च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नम् च मे क्षुच्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मे नवश्च मे श्यामकाश्च मे निवाराश्च मे अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिगताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यम् च मे यश्च मे शेषम् च मे त्रपुश्च मे श्यामम् च मे लोहम् च मे अग्निश्च म आपश्च मे विरुधश्च म ओषधयश्च मे कृष्टपच्यम् च मे कृष्टपच्यम् च मे क्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तम् च मे वित्तिश्च मे भूतम् च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे अर्थश्च म एमश्च म इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूजा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षम् च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे अगुंशुश्च मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मे धिपतिश्च म उपागुंशुश्च मे अन्तर्यामश्च म ऐन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च म आश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थे च म आग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मरुतो ग्रहाश्च मे ग्राह्याश्च म ऐन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पार्थिवतश्च मे हार्योजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्णीयाश्च मे सृजश्च मे चमसाश्च मे ग्रामानश्च मे स्वरवश्च मऊपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पोतवृक्षम आधवनीयश्च म आग्नेद्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरेरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्तामृक्ष मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रदन्तरे च मे यज्ञेन कल्पे ताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रयविश्च मे त्रयवे च मे दित्यवाच्च मे दित्यौहे च मे पञ्चाविश्च मे पञ्चावे च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच्च मे तुर्यौहे च मे पष्ठवाच्च मे पष्ठौहे च म उक्षा च मे वशा च मऋषभश्च मे वेहश्च मे नड्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पतामपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताग्श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगुंसतिश्च मे त्रयोविगुंसतिश्च मे पञ्चविगुंसतिश्च मे सप्तविगुंसतिश्च मे नवविगुंसतिश्च म एकत्रिगुंसच्च मे त्रयस्त्रिगुंसच्च मे चतस्रश्च मेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगुंसतिश्च मे चतुर्विगुंसतिश्च मे अष्टाविगुंसतिश्च मे द्वात्रिगुंसच्च मे षट्त्रिगुंसच्च मे चत्वारिगुंसच्च मे चतुश्चत्वारिगुंसच्च मे अष्टाचत्वारिगुंसच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यस्नीयश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च इडा देवहोर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्ता मदानि सगुं शिषद्विश्वे देवासोक्तवाच पृथिवीमातर्मामाहिगुंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगुम् शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ तच्छय्योरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवे स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ಊರ್ಧ್ವಂ ಜಿಗಾತು ಭೇಷಜಂ ಶನ್ನೋ ಅಸ್ತು ದ್ವಿಪದೇ ಶನ್ ಚತುಷ್ಪದೇ ಓ ಶಾಂತಿ 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 ಸಹಸ್ರಶೀರ್ಷ ಪುರುಷ ಸಹಸ್ರಾಕ್ಷ ಸಹಸ್ರಪಾದ ಸಭೂಮಿಂ ವಿಶ್ವತೋ ಭೃತ್ವಾ ಅತ್ಯತಿಷ್ಠದ್ದಶಾಂಗುಲಂ ಪುರುಷ ಏವೇದಗುಂ ಸರ್ವಂ ಯದ್ಭೂತಂ ಯಚ್ಚ ಭವ್ಯಂ ಉತಾಮೃತತ್ವಸ್ಯೇಷಾನಃ ಯದನ್ನೇನಾತಿರೋಹತಿ ಏತಾವಾನಸ್ಯ ಮಹಿಮಾ ಅತೋಜ್ಯಾಯಾಗಶ್ಚ ಪುರುಷಃ ಪಾದೋಸ್ಯ ವಿಶ್ವಭೂತಾನಿ ತ್ರಿಪಾದಸ್ಯಾಮೃತಂ ದಿವಿ ತ್ರಿಪಾದೋರ್ಧ್ವವುದಯಿತ್ ಪುರುಷಃ ಪಾದೋಸ್ಯೇಹ ಭವಾತ್ ಪುನಃ ತತೋ ವಿಶ್ವಂ ವ್ಯಕ್ರಾಮತ್ ಸಾಶನಾನಶನಿ ಅಭಿ ತಸ್ಮಾತ್ ವಿರಾಡ ಜಾಯತ ವಿರಾಜೋ ಅಧಿಪುರುಷಃ ಸಜಾತೋ ಅತ್ಯರಿಚ್ಯತ ಪಶ್ಚಾತ್ ಭೂಮಿಮಥೋ ಪುರಃ ಯತ್ಪುರುಷೇಣ ಹವಿಷಾ ದೇವಾ ಯಜ್ಞಮತನ್ವತ ವಸಂತೋ ಅಸ್ಯಾಸೀದಾಜ್ಯಂ ಗ್ರೀಷ್ಮ ಇತ್ಮ ಶರದ್ಭವಿಃ ಸಪ್ತಾಸ್ಯಾಸನ್ ಪರಿಧಯಃ ತ್ರಿಸಪ್ತ ಸಮಿದಃ ಕೃತಾಃ ದೇವಾ ಯದ್ಯಜ್ಞಂ ತನ್ವಾದಾಃ ಅಬಧ್ನನ್ ಪುರುಷಂ ಪಶುಂ ತಂ ಯಜ್ಞಂ ಬರಿಹಿಷಿ ಪ್ರೋಕ್ಷಣ್ಯ ಪುರುಷಂ ಚಾತಮಗ್ರತಃ ತೇನ ದೇವಾ ಅಯಜಂತ ಸಾಧ್ಯಾ ಋಷಯಶ್ಚ ಏ ತಸ್ಮಾತ್ ಯಜ್ಞಾತ್ ಸರ್ವಹುತಃ ಸಂಭೃತಂ ವೃಷದಾಜ್ಯಂ ಪಶೋಗಸ್ತಾಗಶ್ಚಕ್ರೇ ವಾಯವ್ಯಾನ ಆರಣ್ಯಾನ್ ಗ್ರಾಮ್ಯಾಶ್ಚ ಏ ತಸ್ಮಾತ್ ಯಜ್ಞಾತ್ ಸರ್ವಹುತಃ ರುಚಸ್ಸಾಮಾನಿ ಜಗ್ನಿರೇ ಛಂದಾಗುಂಸಿ ಜಗ್ನಿರೇ ತಸ್ಮಾದ್ ಯಜುಸ್ತಸ್ಮಾದಜಾಯತ ತಸ್ಮಾದಶ್ವಾ ಅಜಾಯಂತ ಏಕೇಚೋ ಭಯಾದತಃ ಗಾವೋಹ ಜಗ್ನಿರೇ ತಸ್ಮಾದ್ ತಸ್ಮಾಜಾತ ಅಜಾವಯಃ ಯತ್ಪುರುಷಂ ವ್ಯದದುಃ ಕತಿಥಾವ್ಯಕಲ್ಪಯನ್ ಮುಖಂ ಕಿಮಸ್ಯ ಕೌ ಬಾಹೋ ಕಾವೋರೋಪಾದಾವುಚ್ಛೇತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣೋಸ್ಯ ಮುಖಮಾಸೀತ್ ಬಾಹೋರಾಜನ್ಯಃ ಕೃತಃ ಓರೋತದಸ್ಯ ಯದ್ವೈಶ್ಯಃ ಪದ್ಭ್ಯಾಗುಂ ಶೂದ್ರ ಅಜಾಯತ ಚಂದ್ರಮಾ ಮನಸೋ ಜಾತಃ ಚಕ್ಷೋ ಸೂರ್ಯೋ ಅಜಾಯತ ಮುಖಾದಿಂದ್ರಶ್ಚಾಗ್ನಿಶ್ಚ ಪ್ರಾಣಾದ್ವಾಯುರಜಾಯತ ನಾಭ್ಯಾ ಆಸೀದಂತರಿಕ್ಷಂ ಶೀರ್ಷ್ಣೋದ್ಯೋ ಸಮವರ್ತತ ಪದ್ಭ್ಯಾಂ ಭೂಮಿರ್ತಿಶ್ರೋತ್ರಾತ್ ತಥಾ ಲೋಕಾಗುಂ ಅಕಲ್ಪಯನ್ ವೇದಾಹಮೇತಂ ಪುರುಷಂ ಮಹಾಂತಂ ಆದಿತ್ಯವರ್ಣಂ ತಮಸಸ್ತು ಪಾರೇ ಸರ್ವಾಣಿ ರೂಪಾಣಿ ವಿಚಿತ್ಯ ಧೀರಃ ನಾಮಾನಿ ಕೃತ್ವಾಭಿವದನ್ ಯದಾಸ್ತೆ ಧಾತಾ ಪುರಸ್ತಾದ್ಯ ಮುದಾ ಜಹಾರ ಶಕ್ರ ಪ್ರವಿದ್ವಾನ್ ಪ್ರತಿಶಶ್ಚ ತಸ್ರಃ ತಮೇವಂ ವಿದ್ವಾನಮೃತ ಇಹ ಭವತಿ ನಾನ್ಯಃ ಪಂಥ ಅಯನಾಯ ವಿದ್ಯತೆ యజ్ఞేన యజ్ఞమయజంత దేవాః తాని ధర్మాణి ప్రథమాన్యాసన్ తే హనాకం మహిమానః సచంతే యత్ర పూర్వే సాధ్యా సంతి దేవాః అభ్యః సంభూత పృథివ్యైరసాచ విశ్వకర్మణః సమవర్తతాధీ తస్య త్వష్టా విదధద్రూపమేతి తత్పురుషస్య విశ్వమాజానమగ్రే వేదాహమేతం పురుషం మహాంతం ఆదిత్యవర్ణం తమసః పరస్తాత్ తమేవం విద్వానమృత ఇహ భవతి నాన్యః పంథా విద్యతే యనాయ ప్రజాపతిశ్చరతి గర్భే అంతః అజాయమానో బహుధా విజాయతే తస్య ధీరా పరిజానంతి యోనిం మరీచీనాం పదమిచ్ఛంతి వేధసః యో దేవేభ్య ఆతపతే యో దేవానాం పురోహితః పూర్వో యో దేవేభ్యో జాతః నమో రుచాయ బ్రాహ్మయే రుచం బ్రాహ్మం జనయంతః దేవా అగ్రే తదబ్రువన్ యస్వైవం బ్రాహ్మణో విద్యాత్ తస్య దేవా అసన్వశే హ్రీశ్చ తే లక్ష్మీశ్చ పత్న్యౌ అహోరాత్రే పార్శ్వే నక్షత్రాణి రూపం అశ్వినౌ వ్యాత్తం ఇష్టం మనిషాణా హమం మనిషాణా సర్వం మనిషాణా తచ్చయ్యోరావృణీమహే గాతుం యజ్ఞాయ గాతుం యజ్ఞపతయే దైవే స్వస్తిరస్తు నః స్వస్తిర్మానుషేభ్యః ఊర్ధ్వం జిగాతు భేషజం శం నో అస్త్వద్విపదే శం చతుష్పదే ఓం శాంతి శాంతి శాంతిః ఓం అగ్నివేలే పురోహితం యజ్ఞస్య దేవ మృత్విజం హోతారం రత్నధాతమం ఋగ్వేదాత్మనే సూర్యనారాయణ స్వామినే నమః ఇషే త్వోర్జే త్వా వాయవస్సోపాయవః స దేవో వః సవితా ప్రార్పయతు శ్రేష్ఠతమాయ కర్మణి యజుర్వేదాత్మని సూర్యనారాయణ స్వామినే నమః అగ్న ఆయాహి వీతయే గృఢానో హవ్యదాతయే నిహోతా సత్సి బర్హిషే సామవేదాత్మని సూర్యనారాయణ స్వామినే నమః శన్నో దేవేరభిష్టయ ఆపో భవంతు పీతయే శయ్యోరభిశ్రవంతు నః అథర్వవేదాత్మని సూర్యనారాయణ స్వామినే నమః ఘృణి సూర్య ఆదిత్యో న ప్రభావాత్యక్షరం మధుక్షరంతి తత్రసం సత్యం వై తత్ర సమాపూజ్యోతిరసోమృతం బ్రహ్మ భూర్భువః సువరోం ఛాయాసువర్చలాంబాసమేత శ్రీ సూర్యనారాయణ స్వామినే నమః తరణిర్విశ్వదశ్రతోజ్యోతిష్కృతశి సూర్యా విశ్వమాభాసిరోచనం ఉపయామ గృహీతోసి సూర్యాయత్వ భ్రాజస్వత ఏష తేయోని సూర్యాయత్వ భ్రాజస్వతే ఛాయాసువర్చలాంబాసమేత శ్రీ సూర్యనారాయణ స్వామినే నమః ఓం హ్రాం ఉద్ధ ಮಧ್ಯಂ ನಧ್ಯ ಮಿತ್ರ ಮಹಃ ಮಿತ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೀಂ ಆರೋಹನ್ನುತ್ತರಾಂ ದಿವಂ ರವಯೇ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೋಂ ರುದ್ರೋಗಂ ಮಮ ಸೂರ್ಯ ಸೂರ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೈಂ ಹರಿಮಾಣಂ ಚ ನಾಶಯ ಭಾನವೇ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೌಂ ಶುಕೇಶು ಮೇ ಹರಿಮಾಣಂ ಖಗಾಯ ನಮಃ ಓಂ ಹ್ರಃ ರೋಪಣಾಕಾಸು ದಧ್ಮಸಿ ಪೋಷ್ಣೇ ನಮಃ ಓಂ ಹ್ರಾ ಅಥೋ ಹಾರಿದ್ರವೇಶು ಮೇ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಾಯ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೀಂ ಹರಿಮಾಣಂ ನಿದಧ್ಮಸಿ ಮರೀಚಯೇ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೂಂ ಉದಗಾದಯಮಾದಿತ್ಯಃ ಆದಿತ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೈಂ ವಿಶ್ವೇನ ಸಹಸಾ ಸಹ ಸವಿತ್ರೇ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೌಂ ವಿಶಂತಂ ಮಮ ರಂಧಯನ್ ಅರ್ಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಹ್ರಃ ಮೋ ಅಹಂ ವಿಶತೋ ರಥಂ ಭಾಸ್ಕರಾಯ ನಮಃ ಓಂ ಹ್ರಾಂ ಹ್ರೀಂ ಉದ್ಯನ್ನಧ್ಯ ಮಿತ್ರ ಮಹಃ ಆರೋಹನ್ನುತ್ತರಾಂ ದಿವಂ ಮಿತ್ರರವಿಭ್ಯಾಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೋಂ ಹ್ರೈಂ ರುದ್ರೋಗಂ ಮಮ ಸೂರ್ಯ ಹರಿಮಾಣಂ ಚ ನಾಶಯ ಸೂರ್ಯಭಾನುಭ್ಯಾಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೌಂ ಹ್ರಃ ಶುಕೇಶು ಮೇ ಹರಿಮಾಣಂ ರೋಪಣಾಕಾಸು ದಧ್ಮಸಿ ಖಗಪೂಷಭ್ಯಾಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರಾಂ ಹ್ರೀಂ ಅಥೋ ಹಾರಿದ್ರವೇಶು ಮೇ ಹರಿಮಾಣಂ ನಿದಧ್ಮಸಿ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಮರೀಚಿಭ್ಯಾಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೂಂ ಹ್ರೈಂ ಉದಗಾದಯಮಾದಿತ್ಯಃ ವಿಶ್ವೇನ ಸಹಸಾ ಸಹ ಆದಿತ್ಯಸವಿತೃಭ್ಯಾಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೌಂ ಹ್ರಃ ವಿಶಂತಂ ಮಮ ರಂಧಯನ್ ಮೋ ಅಹಂ ವಿಶತೋ ರಥಂ ಅರ್ಕಭಾಸ್ಕರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರಾಂ ಹ್ರೀಂ ಹ್ರೂಂ ಹ್ರೈಂ ಉದ್ಯನ್ನಧ್ಯ ಮಿತ್ರ ಮಹಃ ಆರೋಹನ್ನುತ್ತರಾಂ ದಿವಂ ರುದ್ರೋಗಂ ಮಮ ಸೂರ್ಯ ಹರಿಮಾಣಂ ಚ ನಾಶಯ ಮಿತ್ರರವಿ ಸೂರ್ಯ ಭಾನುಭ್ಯೋ ನಮಃ ಓಂ ಹ್ರಾಂ ಹ್ರಃ ಹ್ರಾಂ ಹ್ರೀಂ ಶುಕೇಶು ಮೇ ಹರಿಮಾಣಂ ರೋಪಣಾಕಾಸು ದಧ್ಮಸಿ ಅಥೋ ಹಾರಿದ್ರವೇಶು ಮೇ ಹರಿಮಾಣಂ ನಿದಧ್ಮಸಿ ಖಗಪೂಷ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಮರೀಚಿಭ್ಯೋ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೂಂ ಹ್ರೈಂ ಹ್ರೌಂ ಹ್ರಃ ಉದಗಾದಯಮಾದಿತ್ಯಃ ವಿಶ್ವೇನ ಸಹಸಾ ಸಹ ವಿಶಂತಂ ಮಮ ರಂಧಯನ್ ಮೋ ಅಹಂ ವಿಶತೋ ರಥಂ ಆದಿತ್ಯ ಸವಿತ್ರರ್ಕಭಾಸ್ಕರೇಭ್ಯೋ ನಮಃ ಓಂ ಹ್ರಾಂ ಹ್ರೀಂ ಹ್ರೂಂ ಹ್ರೈಂ ಹ್ರೌಂ ಹ್ರಃ ಉದ್ಯನ್ನಧ್ಯ ಮಿತ್ರ ಮಹಃ ಆರೋಹನ್ನುತ್ತರಾಂ ದಿವಂ ರುದ್ರೋಗಂ ಮಮ ಸೂರ್ಯ ಹರಿಮಾಣಂ ಚ ನಾಶಯ ಶುಕೇಶು ಮೇ ಹರಿಮಾಣಂ ರೋಪಣಾಕಾಸು ದಧ್ಮಸಿ ಮಿತ್ರರವಿ ಸೂರ್ಯ ಭಾನು ಖಗಪೂಷಭ್ಯೋ ನಮಃ ಓಂ ಹ್ರಾಂ ಹ್ರೀಂ ಹ್ರೂಂ ಹ್ರೈಂ ಹ್ರೌಂ ಹ್ರಃ ಸುತೋ ಹಾರಿದ್ರವೇಶು ಮೇ ಹರಿಮಾಣನ್ನಿ ದಧ್ವಸಿ ಉದಗಾಧಯಮಾದಿತ್ಯಃ ವಿಶ್ವೇನ ಸಹಸಾ ಸಹ ವಿಶಂತಂ ಮಮ ರಂಧಯನ್ ಮೋ ಅಹಂ ವಿಶತೋ ರಥಂ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಮರೀಚ್ಛಾದಿತ್ಯ ಸವಿಸ್ತರ್ಕ ಭಾಸ್ಕರೇಭ್ಯೋ ನಮಃ ಓಂ ಹಾಂ ಹ್ರೀಂ ಹ್ರೋಂ ಹೈಂ ಹ್ರೋಂ ರಹ ಓಂ ಹಾಂ ಹ್ರೀಂ ಹ್ರೋಂ ಹೈಂ ಹ್ರೋಂ ರಹ ಉದ್ಯನ್ನಧ್ಯಮಿತ್ರ ಮಹಃ ಆರೋಹನ್ನುತ್ತರಾಂ ದಿವಂ ರುದ್ರೋಗಂ ಮಮ ಸೂರ್ಯ ಹರಿಮಾಣಂ ಚ ನಾಶಯ ಶುಕೇಶು ಮೇ ಹರಿಮಾಣಂ ರೂಪಣಾಕಾಸು ದಧ್ವಸಿ ಅಥೋ ಹಾರಿದ್ರವೇಶು ಮೇ ಹರಿಮಾಣಂ ನಿಧಧ್ಮಸಿ ಉದಗಾದಯಮಾದಿತ್ಯಃ ವಿಶ್ವೇನ ಸಹಸಾ ಸಹ ವಿಶಂತಂ ಮಮ ರಂಧಯನ್ ಮೋ ಅಹಂ ದ್ವಿಷತೋ ರಥಂ ಮಿತ್ರರವಿ ಸೂರ್ಯ ಭಾನು ಖಗ ಪೂಷ ಹಿರಣ್ಯ ಗರ್ಭಮರೀಚ್ಛಾದಿತ್ಯ ಸವಿತ್ರರ್ಕ ಭಾಸ್ಕರೇಭ್ಯೋ ನಮಃ ಆದಿತ್ಯೋ ವಾ ಏಷ ಏತನ್ಮಂಡಲಂ ತಪತಿ ತತ್ರ ಚಾರುಚಸ್ತದೃಚಾ ಮಂಡಲಗು ಸರುಚಾ ಲೋಕೋಥಯ ಏಷ ಏತಸ್ಮಿನ್ ಮಂಡಲೇ ಚಿರ್ದೀಪ್ಯತೆ ತಾನಿ ಸಾಮಾನಿ ಸಸಾಂನಾಂ ಲೋಕೋಥಯ ಏಷ ಏತಸ್ಮಿನ್ ಮಂಡಲೇ ಶಿಶಿ ಪುರುಷಸ್ತಾನಿ ಯಜೋಗುಂ ಶಿಶಯಜುಷಾ ಮಂಡಲಗುಂ ಸಯಜುಷಾಂ ಲೋಕಸ್ಯೈಷಾ ತ್ರಯ್ಯೇವ ವಿದ್ಯಾತಪತಿಯ ಏಷೋ ದರಾದಿತ್ಯೈರನ್ಮಯ ಪುರುಷಃ ಛಾಯಾ ಸುವರ್ಚಲಾಂಬಾಸಮೇತ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ ಆದಿತ್ಯೋ ವೈ ತೇಜ ಓಜೋ ಬಲಂ ಯಶಶ್ಚಕ್ಷುಶ್ರೋತ್ರಮಾತ್ಮಾ ಮನೋ ಮನ್ಯುರ್ಮನುರ್ಮೃತ್ಯ ಸತ್ಯೋ ಮಿತ್ರೋ ವಾಯುರಾಕಾಶಂ ಪ್ರಾಣೋ ಲೋಕಪಾಲ ಕಿಂ ಕಂ ತತ್ ಸತ್ಯಮನ್ನಮೃತೋ ಜೀವೋ ವಿಶ್ವ ಕಥಮ ಸ್ವಯಂಭು ಬ್ರಹ್ಮೈತದಮೃತ ಏಷ ಪುರುಷ ಏಷ ಭೂತಾನಮಧಿಪತಿ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಯಾಯುಜ್ಜಗುಂ ಸ ಲೋಕತಾಮಾಪ್ನೋತ್ಯೇಕಾಸಾಮೇವ ದೇವತಾನಾಗುಂ ಸಾಯುಜ್ಜಗುಂ ಸಾಸ್ಥಿತಾಗುಂ ಸಮಾನ ಲೋಕತಾಮಾಪ್ನೋತಿ ಯ ಏವಂ ವೇದೇತ್ಯುಪನಿಷತ್ ಛಾಯಾ ಸುವಚ್ಚಲಾಂಬಾ ಸಮೇತ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ಓಂ ಆನೋ ಭದ್ರಾಕೃತಾ ವೋಯಂತು ವಿಶ್ವತೋ ದಬ್ದಾಸೋ ಅಪಾರೇತಾಸ ಉದ್ಭಿದಾಃ ದೇವಾನೋ ಯಥಾ ಸದಮಿದ್ವೃಧೆ ಅಸನ್ನಪ್ರಾಯುವೋ ರಕ್ಷಿತಾರೋ ದಿವೆ ದೇವೇ ದೇವಾನಾಂ ಭದ್ರಾಸು ಮತಿರ್ರೋಜೋಯತಾನ್ ದೇವಾನಾಂ ರಾತಿನಭಿನೋ ನಿವರ್ತತಾಂ ದೇವಾನಾಂ ಸಖ್ಯಮುಪಾಸೇದಿ ಮಾ ವಯಂ ದೇವಾನ ಆಯು ಪ್ರತಿರಂತು ಜೀವಸೇ ತಾನ್ ಪೂರ್ವಾಯ ನಿವಿದಾ ಹೋಮಹೇ ವಯಂ ಭಗಂ ಮಿತ್ರಾಮದೀತಿಂ ದಕ್ಷಾಮಸ್ರಿಧಂ ಅರ್ಯಮಣಂ ವರುಣಂ ಸೋಮಾಮಶ್ವಿನಾ ಸರಸ್ವತೇನ ಸುಭಗ ಮಯಸ್ಕರತ್ ತನ್ನೋ ವಾತೋ ಮಯೋ ಭುವಾತು ಭೇಷಜಂ ತನ್ಮಾತಾ ಪೃಥಿವೀ ತತ್ಪಿತಾದ್ಯೋಃ ತದ್ಗ್ರಾವಾಣ ಸೋಮಸುತೋ ಮಯೋ ಭುವಸ್ತದಶ್ವಿನಾ ಶೃಣು ತಂಧಿಷ್ಣಿಯಾ ಯುವಂ ತಮೀಶಾನಂ ಜಗತಸ್ತಸ್ತು ಶಸ್ಪತಿಂ ಧಿಯಂ ಜಿನ್ವಮವಾಸೇ ಹೋಮಹೇ ವಯಂ
पूषा नो यथा वेदा सामसद्वृथे रक्षिता पायुरदब्दस्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रावा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु प्रशादश्वामरुतः पृश्ने मातरः शुभं यावानो विधदेषु जग्मायः अग्निजिग्वामनावः सूरा चक्षसो विश्वे नो देवा आवसागामन्निः भद्रं कर्णे विशृणुयामदेवाः भद्रं पश्ये माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गये सुष्ठुवांसस्तनोभिर्व्याशेमदेवहेतं यदायोः शतमिन्नु शरदो अन्ते देवा यत्रानश्चक्र जरसं तनूनाम् पुत्रासो यत्रा पितरो भवन्ति मानो मज्झारेरिषतायुर्गन्तोः अदितिर्जौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्च जना अदितिर्जातमदितिर्जनित्वम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सवीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः अथ पुरुषो ह वै नारायणो कामयत प्रजा सृजयेते नारायणात् प्राणो जायते मनः सर्वेन्द्रियाणि च खं वायुर्ज्योतिराप पृथिवी विश्वस्य धारिणी नारायणाद्ब्रह्मा जायते नारायणाद्रुद्रो जायते नारायणादिन्द्रो जायते नारायणाप्रजापतय प्रजायन्ते नारायणाद्वादशादित्या रुद्र वसवः सर्वाणि च चन्दागुंसे नारायणादेव समुत्पद्यन्ते नारायणे प्रवर्तन्ते नारायणे प्रलीयन्ते ॐ अथ नित्यो नारायणः ब्रह्मा नारायणः शिवश्च नारायणः शक्रश्च नारायणः ध्यावा पृथिव्यौ च नारायणः कालश्च नारायणः दिशश्च नारायणः ऊर्ध्वश्च नारायणः अधश्च नारायणः अन्तर्बहिश्च नारायणः नारायण एवेदगुं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् निष्कलो निरञ्जनो निर्विकल्पो निराख्यात शुद्धो देव एको नारायणः न द्वितीयोऽस्ति कश्चित् य एवं वेद स विष्णुरेव भवति स विष्णुरेव भवति ओमित्यग्रे व्याहरेत् नव इति पश्चात् नारायणायेत्युपरिष्ठात् ओमित्येकाक्षरम् नम इति द्वे अक्षरे नारायणायेति पञ्चाक्षराणि एतद्वै नारायणस्याष्टाक्षरम् पदम् यो ह वै नारायणस्याष्टाक्षरम् पदमध्येति अनपब्रुवः सर्वमायुरेति vindate prajapatyagum rayaspoosham gaupatyam tato mritattvamashnute tato mritattvamashnuta iti jaevam veda swasti prajavya paripalayantam nyayena margena mahim maheshah go brahmanebhya shubhamastu nityam samasta lokah sukhino bhavantu samasta lokah sukhino bhavantu samasta lokah sukhino bhavantu om shanti shanti.